കുരംഗജാനുവിലസത് ബാഹും പ്രസന്നാനനം കക്ഷാബദ്ധഭുജംഗമം മുനിവൃതം വന്ദേ മഹേശം പരം വന്ദേ മഹേശം പരം. പരായ ദേവായ ശങ്കരായ മഹാത്മനേ കാമിനേ നീലകണ്ഠായ നിർമ്മലായ കപർദിനേ നിർവികൽപായ ശാന്തായ നിരഹങ്കാരിനേ നമഃ. അനർഘായ വിശാലായ സാലഹസ്തായ തേ നമഃ. നിരഞ്ജനായ ശർവായ ശ്രുതായ ച പരാത്മനേ നമഃ. ശിവായ ഭർഗായ ഗുണാതീതായ വേധസേ. മഹാദേവായ പീതായ പാർവതീപതയേ നമഃ. കേവലായ മഹേശായ വിശുദ്ധായ ബുധാത്മനേ. കൈവല്യായ സുദേശായ നിസ്പൃഹായ സ്വരൂപിനേ നമഃ. സോമവിഭൂഷായ കാലായാമിത തേജസേ. അജരായ ജഗത്പിത്രേ ജനകായ പിനാകിനേ. നിരാധാരായ സിംഹായ മായാതീതായ തേ നമഃ. ബീജായ സർപ്പഭൂഷായ പശൂനാം പതയേ നമഃ. പുരന്ദരായ ഭദ്രായ പുരുഷായ മഹീയസേ. മഹാസന്തോഷരൂപായ ജ്ഞാനിനേ ശുദ്ധബുദ്ധയേ നമോ. വൃദ്ധസ്വരൂപായ തപസേ പരമാത്മനേ. പൂർവജായ സുരേശായ ബ്രഹ്മണേ നന്ദമൂർത്തയേ. നിരക്ഷരായ സൂക്ഷ്മായ കൈലാസപതയേ നമഃ. നിരാമയായ കാന്തായ നിരാതങ്കായ തേ നമഃ. നിരാലംബായ വിശ്വായ നിത്യായ യതയേ നമഃ. ആത്മാരാമായ ഭവ്യായ പൂജ്യായ പരമേഷ്ഠിനേ. വികർത്തനായ സൂര്യായ ശംഭവേ വിശ്വരൂപിനേ. താരായ ഹംസനാഥായ പ്രതിസദ്യായ തേ നമഃ. പരാവരേശ രുദ്രായ ഭവായാലംഘ്യ ശക്തയേ. ഇന്ദ്രധ്വംസനിധീശായ കാലഹന്ത്രേ മനസ്വിനേ. വിശ്വമാത്രേ ജഗദ്ധാത്രേ ജഗന്നേത്രേ നമോ നമഃ. ജടിലായ വിരാഗായ പവിത്രായ മൃടായ ച. നിരവധ്യായ പാത്രായ സ്തേനാനാം പദയേ നമഃ. നാദായ രവിനേത്രായ വ്യോമകേശായ തേ നമഃ. ചതുർഭോഗായ സാരായ യോഗിനേ നന്ദഗാമിനേ. ധർമ്മിഷ്ഠായ വരിഷ്ഠായ പുരത്രയ വിഘാതിനേ. ഗരിഷ്ഠായ ഗിരീശായ വരദായ നമോ നമഃ. വ്യാഘ്രചർമാംബരായാധ ദിശാവസ്ത്രായ തേ നമഃ. പരമപ്രേമമന്ത്രായ പ്രഥമായ സുചക്ഷുഷേ. ആദ്യായ ശൂലഹസ്തായ ശിതികണ്ഠായ തേ നമഃ. ഉഗ്രായ വാമദേവായ ശ്രീകണ്ഠായ നമോ നമഃ. വിശ്വേശ്വരായ സൂര്യായ ഗൗരീശായ വരായ ച. മൃത്യുഞ്ജയായ വീരായ വീരഭദ്രായ തേ നമഃ. കാമനാശായ ഗുരവേ മുക്തിനാഥായ തേ നമഃ. विरूपाक्षाय सूताय वह्निनेत्राय ते नमः। जलन्धरशिरच्छेत्रे हविषेहितकारिणे महाकालाय वैद्याय संकृणेशाय ते नमः। नम ओंकार रूपाय सोमनाथाय ते नमः। रामेश्वराय शुचये भौमेशाय नमो नमः। त्र्यंबकाय निरीहाय केदाराय नमो नमः। गंगाधराय कवये नागनाथाय ते नमः। भस्मप्रियाय सूर्याय लक्ष्मीशाय नमो नमः। पूर्णाय भूतपदये सर्वज्ञाय दयालवे। धर्माय धनदेशाय गजचर्मांबराय च। हालनेत्राय यज्ञाय श्रीशैलपदये नमः। कृशानुरेतसे नीललोहिताय नमो नमः। अंधकासुरहंद्रे च पावनाय बलाय च। चैतन्याय त्रिनेत्राय दक्षनाशकराय च। नमः सहस्रशिरसे जयरूपाय ते नमः। सहस्रचरणायाध योगी हृत्पद्मवासिनी। सद्योजाताय वंद्याय सर्वदेवमयाय च। आमोदाय प्रगल्भाय गायत्री वल्लभाय च। व्योमाकाराय विप्राय नमो विप्रप्रियाय च। अघोराय सुवेशाय श्वेतरूपाय ते नमः। विद्वत्तमाय चित्राय विश्वग्रासाय नन्दिने। अधर्मशत्रुरूपाय दुन्दुभेर्मदनाय च। अजातशत्रवेतुभ्यं जगत्प्राणाय ते नमः। नमो ब्रह्मशिरश्चेत्रे पञ्चवक्त्राय खड्गिने। नमस्ते हरिकेशाय पञ्चवर्णाय वज्रिणे। नमः पञ्चाक्षरायाध गोवर्धनधराय च। प्रभवे सर्वलोकानां कालकूटविषादिने। सिद्धेश्वराय सिद्धाय सहस्रवदनाय च। नमः सहस्रहस्ताय सहस्रनयनाय च। सहस्रमूर्तये तुभ्यं जिष्णवे जितशत्रवे। काशीनाथाय गेह्याय नमस्ते विश्वसाक्षिणे। हेतवे सर्वजीवानां पालकाय नमो नमः। जगत्संहारकायाध त्रिधावस्थाय ते नमः। एकादशस्वरूपाय नमस्ते वह्निमूर्तये। नरसिंहमदादर्पखातिने शरभाय च। भस्माभ्यक्ताय तीर्थाय जाह्नवीजनकाय च। देवदानवदैत्यानां गुरवे ते नमो नमः। दलितांजनभासाय नमो वायुस्वरूपिने। स्वेच्छामन्द्रस्वरूपाय प्रसिद्धायात्मने नमः। वृषध्वजाय गोष्ठ्याय जगद्यन्द्रप्रवर्तिने। अनाथाय प्रजेशाय विष्णुगर्वहराय च। हरेर्विधादुःकलहनाशनाय नमो नमः। नमस्ते दशहस्ताय गगनाय नमो नमः। कैवल्यफलदात्रे च परमाय नमो नमः। ज्ञानाय ज्ञानगम्याय खण्डारवप्रियाय च। പദ്മാസനായ പുഷ്ടായ നിർവാണായ നമോ നമഃ. അയോനയേ സുദേഹായ യുക്തമായ നമോ നമഃ. അന്ധകാലാധിപതയേ വിശാലാക്ഷായ തേ നമഃ. കുബേരബന്ധവേതുഭ്യം സോമായ സുഖദായിനേ. അമൃതേശ്വരരൂപായ കൗബേരായ നമോ നമഃ. പ്രിയം വദ സമർത്ഥായ ധന്വിനേ വിഭവേ നമഃ. ഗിരിശായ ഗിരിത്രായ ഗിരിശാന്തായ തേ നമഃ. പാരിജാതായ ബൃഹദേ പഞ്ചയജ്ഞായ തേ നമഃ. തരുണായ വിശിഷ്ടായ ബാലരൂപധരായ ച. ജീവിതേശായ തുഷ്ടായ പുഷ്ടാനാം പതയേ നമഃ. ഭവഹേത്യൈ ഹിരണ്യായ കനിഷ്ഠായ നമോ നമഃ. മധ്യമായ വിധാത്രേതേ ശൂരായ സുഭഗായ ച. ആദിത്യതാപനായാധ നമസ്തേ രുദ്രമന്യവേ. മഹാഹൃദായ ഹ്രസ്വായ വാമനായ നമോ നമഃ. നമസ്തത്പുരുഷായാധ ചതുർഹസ്തായ തേ നമഃ. നമോ ദുർജടയേതുഭ്യം ജഗദീശായ തേ നമഃ. ജഗന്നാഥസ്വരൂപായ ലീലാവിഗ്രഹരൂപിണേ. അനഘായ നമസ്തുഭ്യം അമരായ നമോ നമഃ. അമൃതായ നമസ്തുഭ്യം അച്ഛാത്രായ നമോ നമഃ. ലോകാധ്യക്ഷായ വൈതുഭ്യം അനാദിനിധനായ ച. വ്യക്തേതരായ വ്യക്തായ നമസ്തേ പരമാണവേ. ലഘുസ്ഥൂലസ്വരൂപായ നമഃ പരശുധാരിണേ. നമഃ ഖഡ്വാംഗഹസ്തായ നാഗഹസ്തായ തേ നമഃ. വരദാഭയഹസ്തായ ഖണ്ഡാഹസ്തായ തേ നമഃ. ഖസ്മരായ നമസ്തുഭ്യം അജിതായ നമോ നമഃ. അണിമാദിഗുണേശായ പഞ്ചബ്രഹ്മമയായ ച. പുരാതനായ ശുദ്ധായ ബലപ്രമഥനായ ച. പുണ്യോദയായ പദ്മായ വിരക്തായ നമോ നമഃ. ഉദാരായ വിചിത്രായ വിചിത്രഗതയേ നമഃ. വാഗ്വിശുദ്ധായ ചിതയേ നിർഗുണായ നമോ നമഃ. പരമേശായ ശേഷായ നമഃ പത്മധരായ ച. മഹേന്ദ്രായ സുശീലായ കരവീരപ്രിയായ ച. മഹാപരാക്രമായാധ നമസ്തേ കാലരൂപിണേ. വിഷ്ടരശ്രവസേ ലോകചൂടാരത്നായ തേ നമഃ. സാമ്രാജ്യകൽപ്പവൃക്ഷായ നമസ്തുഭ്യം ദ്വിഷീമതേ. വരേണ്യായ നമസ്തുഭ്യം യജ്ഞരൂപായ തേ നമഃ. പരമജ്യോതിഷേ പത്മഗർഭായ സലിലായ ച. തത്വാധികായ സർവായ നമോ ദീർഘായ സ്രഗ്വിനേ. നമസ്തേ പാണ്ഡുരംഗായ ഘോരായ ബ്രഹ്മരൂപിണേ. നിഷ്കലായ നമസ്തുഭ്യം പ്രപദ്ധ്യായ നമോ നമഃ. നമോ ജയായ ക്ഷേത്രായ ക്ഷേത്രാണാം പതയേ നമഃ. കലാധരായ പൂതായ പഞ്ചഭൂതാത്മനേ നമഃ. അനിർവിന്നായ തഥ്യായ പാപനാശകരായ ച. വിശ്വതശ്ചക്ഷുഷേതുഭ്യം മന്ത്രിനേ നന്ദരൂപിണേ. സിദ്ധസാധകരൂപായ മേദിനീരൂപിണേ നമഃ. അഗണ്യായ പ്രതാപായ സുധാഹസ്തായ തേ നമഃ. ശ്രീവല്ലഭായ ചേഘ്രയായ സ്ഥാനവേ മധുരായ ച ഉപാധിരഹിതായാധ നമസ്സുകൃതരാശയേ നമോ മുനീശ്വരായാധ ശിവാനന്ദായ തേ നമഃ രിപുക്നായ നമസ്തേ ജോരാശയേനുത്തമായ ച ചതുർമൂർത്തിവപുസ്ഥായ നമോ ബുദ്ധീന്ദ്രിയാത്മനേ ഉപദ്രവഹരായാധ പ്രിയസന്ദർശനായ ച ഭൂതനാഥായ മൂലായ വീതരാഗായ തേ നമഃ നൈഷ്കർമ്യായ വിരൂപായ ഷഡ്ചക്രായ വിശുദ്ധയേ കുലേശായ വനീഭർത്രേ ഭുവനേശായ തേ നമഃ ഹിരണ്യബാഹവേ ജീവവരദായ നമോ നമഃ ആദിദേവായ ഭാഗ്യായ ചന്ദ്രസഞ്ജീവനായ ച ഹരായ ബഹുരൂപായ പ്രസന്നായ നമോ നമഃ ആനന്ദപൂരിതായാധ കൂടസ്ഥായ നമോ നമഃ നമോ മോക്ഷഫലായാധ ശാശ്വതായ വിരാഗിനേ യജ്ഞഭോക്ത്രേ സുഷേണായ ദക്ഷയജ്ഞവിഘാതിനേ നമഃ സർവാത്മനേ തുഭ്യം വിശ്വപാലായ തേ നമഃ വിശ്വഗർഭായ ഗർഭായ ദേവഗർഭായ തേ നമഃ സംസാരാർണവമഗ്നാനാം സമുദ്ധരണഹേതവേ മുനിപ്രിയായ കല്യായ മൂലപ്രകൃതയേ നമഃ സമസ്തസിദ്ധയേ തേജോമൂർത്തയേ തേ നമോ നമഃ ആശ്രമസ്ഥാപനായാധ വർണിനേ സുന്ദരായ ച മൃഗബാണാർപ്പണായാധ ശാരദാവല്ലഭായ ച വിചിത്രമായിനേ തുഭ്യമലം കരിഷ്ണവേ നമഃ ബഹിർമുഖമഹാദർപ്പമഥനായ നമോ നമഃ നമോഷ്ടമൂർത്തയേ തുഭ്യം നിഷ്കളങ്കായ തേ നമഃ നമോ ഹവ്യായ ഭോജ്യായ യജ്ഞനാഥായ തേ നമഃ നമോ മേധ്യായ മുഖ്യായ വിശിഷ്ടായ നമോ നമഃ അംബികാപതയേ തുഭ്യം മഹാദാന്തായ തേ നമഃ സത്യപ്രിയായ സത്യായ പ്രിയനൃത്യായ തേ നമഃ നിത്യതൃപ്തായ വേദിത്രേ മൃദുഹസ്തായ തേ നമഃ അർദ്ധനാരീശ്വരായാധ ഉഢാരായുധപാണയേ വരാഹഭേദിനേ തുഭ്യം നമഃ കങ്കാളധാരിണേ മഹാർത്ഥായ സുസത്വായ കീർത്തിസ്തംഭായ തേ നമഃ നമഃ കൃതാഗമായാധ വേദാന്തപതിതായ ച അശ്രോത്രായ ശ്രുതിമതേ ബഹുശ്രുതിധരായ ച അഘ്രാണായ നമസ്തുഭ്യം ഗന്ധാവഘ്രാണകാരിണേ പാദഹീനായ വോഢ്രേ ച സർവത്ര ഗതയേ നമഃ ത്രക്ഷായ ജനനേത്രായ നമസ്തുഭ്യം ചിദാത്മനേ രസജ്ഞായ നമസ്തുഭ്യം രസനാരഹിതായ ച അമൂർത്തായാധ മൂർത്തായ സദസസ്പദയേ നമഃ നമോ ജിതേന്ദ്രിയായാധ പരം ജ്യോതിസ്വരൂപിണേ നമസ്തേ സർവമർത്യാനാം ആദികർത്രേ ഭുവന്തയേ സർഗസ്ഥിതി വിനാശാനാം കർത്രേ തേ പ്രേരകായ ച നമോന്തര്യാമിനേ സർവഹൃദിസ്ഥായ നമോ നമഃ ചക്രഭ്രമണകർത്രേ തേ പുരാണായ നമോ നമഃ വാമദക്ഷിണഹസ്തോത്ഥ ലോകേശ ഹരിശാലിനേ നമഃ സകല കല്യാണദായിനേ പ്രസവായ ച स्वभावोदारधीराय सूत्रकाराय ते नमः। विषयार्णवमग्नानां समुद्धरणसेतवे अस्नेहस्नेहरूपाय वार्तादिक्रान्तवर्तिने यत्र सर्वं यतः सर्वं सर्वं यत्र नमो नमः। नमो महार्णवायाध भास्कराय नमो नमः। भक्तिगम्याय भक्तानां सुलभाय नमो नमः। दुष्प्रदर्शाय दुष्टानां विजयाय विवेकिनां अतर्किताय लोकाय सुलोकाय नमो नमः। पूरयित्रे विशेषाय शुभाय च नमो नमः। नमः कर्पूरदेहाय सर्पहाराय ते नमः। नमः संसारपाराय कमनीयाय ते नमः। वह्निदर्पविघाताय वायुदर्पविघातिने जरातिगाय वीर्याय विश्वस्य व्यापिने नमः। सूर्यकोटिप्रकाशाय निष्क्रियाय नमो नमः। चन्द्रकोटिसुशीताय विमलाय नमो नमः। नमो गूढस्वरूपाय दिशां च पतये नमः। नमः सत्यप्रतिज्ञाय समस्ताय समाधये एकरूपाय शून्याय विश्वनाभिहृदाय च सर्वोत्तमाय कालाय प्राणिनां सुहृदे नमः। अन्नानां पतये तुभ्यं चिन्मात्राय नमो नमः। ध्येयाय ध्यानगम्याय ध्यानरूपाय ते नमः। नमस्ते शाश्वतैश्वर्यविभवाय नमो नमः। वरिष्ठायाध गोप्त्रे च निधनायाग्रजाय च योगीश्वराय योगाय योगगम्याय ते नमः। नमः प्राणेश्वरायाध सर्वशक्तिधराय च धर्माधाराय धन्याय पुष्कलाय नमो नमः। महेन्द्रोपेन्द्रचन्द्रार्कनमिताय नमो नमः। महर्षिवन्दितायाध प्रकाशाय सुधर्मिने नमो हिरण्यगर्भाय नमो हिरण्मयाय च जगद्बीजाय हरये सेव्याय क्रतवे नमः। आधिपत्याय कामाय यशसे ते प्रचेतसे नमो ब्रह्ममयायाध सकलाय नमो नमः। नमस्ते रुक्मवर्णाय नमस्ते ब्रह्मयोनये योगात्मने त्वभीताय दिव्यनृत्ताय ते नमः। जगतामेकबीजाय मायाबीजाय ते नमः। सर्वहृत्सन्निविष्टाय ब्रह्मचक्रभ्रमाय च ब्रह्मानन्दाय महते ब्रह्मन्याय नमो नमः। भूरिभारार्तिसंहर्त्रे विधिसारथये नमः। हिरण्यगर्भपुत्राणां प्राणसंरक्षणाय च दुर्वाससे षड्विकाररहिताय नमो नमः। नमो देहार्धकान्दाय षडूर्मिरहिताय च प्रकृत्यै भवनाशाय ताम्राय परमेष्ठिने अनन्तकोटिब्रह्माण्डनायकाय नमो नमः। एकाकिने निर्मलाय द्रविणाय दमाय च नमस्त्रिलोचनायाध शिपिविष्टाय बन्धवे त्रिविष्टपेश्वरायाध नमो व्याघ्रेश्वराय च विश्वेश्वराय दात्रे ते नमश्चन्द्रेश्वराय च व्याधेश्वरायायुधिने यज्ञकेशाय ते नमः जैगीषव्येश्वरायाध दिवो दासेश्वराय च नागेश्वराय न्यायाय न्यायनिर्वाहकाय च शरण्याय सुपात्राय कालचक्रप्रवर्तिने विचक्षणाय दंष्ट्राय वेदाश्वाय नमो नमः नीलजीमूतदेहाय परात्मज्योतिषे नमः शरणागतपालाय महाबलपराय च सर्वपापहरायाध महानादाय ते नमः कृष्णस्य जयदात्रे ते बिल्वकेशाय ते नमः दिव्यभोगाय दूताय कोविदाय नमो नमः कामपाशाय चित्राय चित्राङ्गाय नमो नमः नमो माता महायाध नमस्ते मातरिश्वने निस्सङ्गाय सुनेत्राय विद्येशाय जयाय च व्याघ्रसम्मर्दनायाध मध्यस्थाय नमो नमः अङ्गुष्ठशिरसालङ्घानाददर्पहराय च वैयाघ्रपुरवासाय नमः सर्वेश्वराय च नमः परावरेशाय जगत्स्थावरमूर्तये नमोऽप्यनुपमेशाय शार्ङ्गिणे विष्णुमूर्तये नारायणाय रामाय सुदीप्ताय नमो नमः नमो ब्रह्माण्डमालाय गोधराय वरुधिने नमः सोमाय कूप्याय नमः पातालवासिने नमस्ताराधिनाथाय वागीशाय नमो नमः सदाचाराय गौराय स्वायुधाय नमो नमः अतर्क्याय प्रमेयाय प्रमाणाय नमो नमः कलिग्रासाय भक्तानां भुक्तिमुक्तिप्रदायिने संसारमोचनायाध वर्णिने लिङ्गरूपिणे सच्चिदानन्दरूपाय पापराशिहराय च गजारये विदेहाय त्रिलिङ्गरहिताय च अचिन्त्यशक्तये लङ्घ्यशासनायाच्युताय च नमो राजाधिराजाय चैतन्यविषयाय च नमः शुद्धात्मने ब्रह्मज्योतिषे स्वस्तिदाय च मयोभवे च दुर्ज्ञेय सामर्थ्याय च यज्वने चक्रेश्वराय वैतुभ्यं नमो नक्षत्रमालिने अनर्थनाशनायाध भस्मलेपकराय च सदानन्दाय विदुषे सगुणाय विरोधिने दुर्गमाय शुभाङ्गाय मृगव्याधाय ते नमः प्रियाय धर्मधाम्ने ते प्रयोगाय विभागिने नाद्यायामृतपायाथ सोमपाय तपस्विने नमो विचित्रवेषाय पुष्टिसंवर्धनाय च चिरन्दनाय धनुषे वृक्षाणां पदये नमः निर्मायायाग्रगण्याय व्योमातीताय ते नमः संवत्सराय लोप्याय स्थानदाय स्थविष्णवे व्यवसाय फलान्दाय महाकर्तृप्रियाय च गुणत्रयस्वरूपाय नमः सिद्धस्वरूपिणे നമഃ സ്വരൂപരൂപായ സ്വേച്ഛായ പുരുഷായ ച കാലാത്പരായ വേദ്യായ നമോ ബ്രഹ്മാണ്ടരൂപിണേ അനിത്യനിത്യരൂപായ തദന്തർവർത്തിനേ നമഃ നമസ്തീർത്ഥ്യായ കൂല്യായ പൂർണായ വടവേ നമഃ പഞ്ചതന്മാത്രരൂപായ പഞ്ചകർമ്മേന്ദ്രിയാത്മനേ വിശൃംഖലായ ദർപ്പായ നമസ്തേ വിഷയാത്മനേ അനവദ്യായ ശാസ്ത്രായ സ്വതന്ത്രായ അമൃതായ ച നമ പ്രൗഢായ പ്രാജ്ഞായ യോഗാരൂഢായ തേ നമഃ മന്ത്രജ്ഞായ പ്രഗൽഭായ പ്രദീപവിമലായ ച വിശ്വവാസായ ദക്ഷായ വേദനിശ്വസിതായ ച യജ്ഞാംഗായ സുവീരായ നാഗചൂഡായ തേ നമഃ വ്യാഘ്രായ ബാണഹസ്തായ നമസ്കന്ദായ സാക്ഷിണേ ക്ഷേത്രജ്ഞായ രഹസ്യായ സ്വസ്ഥാനായ വരീയസേ ഗഹനായ വിരാമായ സിദ്ധാന്തായ നമോ നമഃ മഹീധരായ ഗൃഹ്യായ വടവൃക്ഷായ തേ നമഃ ജ്ഞാനദീപായ ദുർഗായ സിദ്ധാന്തൈർനിശ്ചിതായ ച ശ്രീമതേ മുക്തിബീജായ കുശലായ വിവാസിനേ പ്രേരകായ വിശോകായ ഹവിർധാനായ തേ നമഃ ഗംഭീരായ സഹായായ ഭോജനായ സുഭോഗിനേ മഹായജ്ഞായ തീക്ഷ്ണായ നമസ്തേ ഭൂതചാരിണേ നമ പ്രതിഷ്ഠിതായാധ മഹോത്സാഹായ തേ നമഃ പരമാർത്ഥായ ശിശവേ പ്രാംശവേ ച കപാലിനേ സഹജായ ഗൃഹസ്ഥായ സന്ധ്യാനാഥായ വിഷ്ണവേ സദ്ഭിഃ സംപൂജിതായാധ വിതലാസുരഘാതിനേ ജനാധിപായ യോഗ്യായ കാമേശായ കിരീടിനേ അമോഘവിക്രമായാധ നഗ്നായ ദഘഘാതിനേ സംഗ്രാമായ നരേശായ നമസ്തേ ശുചിഭസ്മനേ ഭൂതിപ്രിയായ ഭൂമ്നേതേ സേനായ ചതുരായ ച മനുഷ്യബാഹ്യഗതയേ കൃതജ്ഞായ ശിഖണ്ഡിനേ നിർലേപായ ജഡാർദ്രായ മഹാകാലായ മേരവേ നമോ വിരൂപരൂപായ ശക്തിഗമ്യായ തേ നമഃ നമഃ സർവായ സദസത്സത്യായ സുവ്രതായ ച നമോ ഭക്തിപ്രിയായാധ ശ്വേതരക്ഷാപരായ ച സുകുമാരമഹാപാപഹരായ രതിനേ നമഃ നമസ്തേ ധർമ്മരാജായ ധനാധ്യക്ഷായ സിദ്ധയേ മഹാഭൂതായ കൽപ്പായ കൽപ്പനാരഹിതായ ച ഖ്യാതായ ജിതവിശ്വായ ഗോകർണായ സുചാരവേ ശ്രോത്രിയായ വദാന്യായ ദുർലഭായ കുടുംബിനേ വിരജായ സുഗന്ധായ നമോ വിശ്വംഭരായ ച ഭവാതീതായ തിഷ്യായ നമസ്തേ സാമഗായ ച ചിന്മയായ നമഃ ശുക്ലജ്യോതിഷേ ക്ഷേത്രഗായ ച അദ്വൈതായ ദ്വിതീയായ കൽപരാജായ ഭോഗിനേ സർവഭോഗസമൃദ്ധായ സാംബരായായ തേ നമഃ നമസ്തേ സ്വപ്രകാശായ സ്വച്ഛന്ദായ സുദന്തവേ സർവജ്ഞമൂർത്തയേ തുഭ്യം ഗുഹ്യേശായ സുശാന്തയേ ശാരദായ सुशीलाय कौशिकाय धनाय च अभिरामाय तत्त्वाय व्यालकल्पाय ते नमः अरिष्टमधनायाद सुप्रतीकाय ते नमः आशवे ब्रह्मगर्भाय वरुणायार्द्रये नमः नमः कालाग्निरुद्राय श्यामाय सुजनाय च अहिर्बुध्न्याय जाराय दुष्टानां पतये नमः नमः समयनाथाय समयाय गुहाय च दुर्लङ्घ्याय नमस्तुभ्यं छन्दःसाराय दंष्ट्रिणे ज्योतिर्लिङ्गाय मित्राय जगतां हितकारिणे नमः कारुण्यनिधये श्लोकाय जयशालिने ज्ञानोदयाय बीजाय जगद्विभ्रमहेतवे अवधूताय शिष्टाय छन्दसाम्पदये नमः नमः फेन्याय गुह्याय सर्वबन्धविमोचिने उदारकीर्तये शश्वत् प्रसन्नवदनाय च वसवे वेदकाराय नमो भ्राजिष्णुजिष्णवे चक्रिणे देवदेवाय गदाहस्ताय पुत्रिणे पारिजातसुपुष्पाय गणाधिपतये नमः सर्वशाखाधिपतये प्रजनेशाय ते नमः सूक्ष्मप्रमाणभूताय सुरपार्श्वगताय च अशरीरशरीराय अप्रगल्भाय ते नमः सुकेशाय सुपुष्पाय श्रुतये पुष्पमालिने मुनिध्येयाय मुनये बीजसंस्थमरीचये चामुण्डा जनकायाथ नमस्ते कृत्तिवाससे व्युक्तकेशाय योग्याय धर्मपीठाय ते नमः महावीर्याय दीप्ताय बुद्धायाशनये नमः विशिष्टेष्ठाय सेनान्ये द्विपदे कारणाय च कारणानां भगवते बाणदर्पहराय च अतीन्द्रियाय रम्याय जनानन्दकराय च सदाशिवाय सौम्याय चिन्त्याय शशिमौलिने नमस्ते जादुकर्ण्याय सूर्याध्यक्षाय ते नमः ज्योतिषे कुण्डलीशस्य वरदायाभयाय च वसन्दाय सुरभये जयारिमदनाय च प्रेम्णे पुरञ्जयायाध वृषदश्वाय ते नमः रोचिष्णे वेसुरजिते श्वेतपीताय ते नमः नमस्ते चञ्जरीकाय तमिश्रमधनाय च प्रमाथिने निदाघाय चित्रगर्भाय ते नमः शिवालयाय स्तुत्याय तीर्थदेवाय ते नमः पत्तीनां पतये तुभ्यं विचित्रगतये नमः नमो निस्तुलरूपाय सवित्रे तपसे नमः अहङ्कारस्वरूपाय मेधाधिपतये नमः अपाराय तत्त्वविदे क्षयद्वीराय ते नमः पञ्चास्यायाग्रगण्याय विष्णुप्राणेश्वराय च अगोचराय याम्याय क्षेम्याय वडवाग्नये विक्रमाय स्वतन्त्राय स्वतन्त्रगतये नमः वनानां पतये तुभ्यं नमस्ते जमदग्नये अनावृताय मुक्ताय मातृकापतये नमः नमस्ते बीजकोशाय दिव्यानंदाय ते नमः नमस्ते विश्वदेवाय शांतरागाय ते नमः विलोचनसुदेवाय हेमगर्भाय ते नमः अनाद्यन्दाय चण्डाय नमो नाथाय ते नमः ज्ञानस्कन्दाय तुष्टाय कपिलाय महर्षये नमस्त्रिकाग्निकालाय देवसिंहाय ते नमः नमस्ते मणिपुराय चतुर्वेदाय ते नमः स्वरूपाणां स्वभावाय अन्तर्यागाय ते नमः नमः श्लोक्याय वन्याय महाधर्माय ते नमः प्रसन्नाय नमस्तुभ्यं सर्वात्मज्योतिषे नमः स्वयंभुवे त्रिमूर्तीनामध्वातीताय ते नमः ॐ स्वयंभुवे त्रिमूर्तीनाम् अध्वातीताय ते नमः जपन्तु मामिकां देव नाम्नां दशशतीमिमां मम जातिप्रियकरीं महामोक्षप्रदायिनीं संग्रामे जयदात्रीं तु सर्वसिद्धिकरीं शुभम् यपठेत् शृणुयाद्वापि सर्वपापै प्रमुच्यते पुत्रकामो लभेत् पुत्रम् राज्यकामस्तु रजतम् प्राप्नुयात् परया भक्त्या धनधान्यादिकम् बहु त्रिसन्ध्यम् यत्पठेत् भक्त्या वत्सरम् नियमान्वितः मच्चित्तो मन्मना भूत्वा साक्षान्मोक्षमवाप्नुयात् रुद्रपाठेन यत्पुण्यम् यत्पुण्यम् वेदपाठतः तत्पुण्यम् लभते यो सा वेगावृत्या पठेदि माम् कन्याकोडिप्रदानेन यद्फलम् लभते नरः तत्फलम् लभते सम्यक् नाम्नाम् दशशतम् जपन् अश्वमेधसहस्रस्य यत्फलम् लभते नरः कपिलाशतदानस्य तत्फलम् पठनाद्भवेत् यश्रुणोति सदा विद्याम् श्रावयेद्वापि भक्तितः सोऽपि मुक्तिमवाप्नोति यत्र गत्वा न शोचति यक्षराक्षसवेताल ग्रहकूष्माण्डभैरवाः पठनादस्य नश्यन्ति जीवेच्छशरदां शतम् ब्रह्महत्यादिपापानां नाशस्याच्छ्रवणेन तु किं पुनः पठनादस्य मुक्तिस्यादनपायिनी इति श्रीशिवसहस्रनामस्तोत्रम् सम्पूर्णम्।